धडा दहा दोन वाचू आणि ऐकूया. सिस्टर लक्ष्मी आणि रुग्णालयात सफाई करणाऱ्या रतन मावशी या दोघींमधील संवाद वाचूया.
रतन मावशी, वॉर्ड नंबर 5 ची सफाई झाली का?
आत्ता लगेच करते.
आधी वॉर्ड 5 ची सफाई करा, नंतर 6 ची फरशी पुसा.
ठीक आहे सिस्टर, आधी 6 ची सफाई करते, नंतर 5 ची फरशी पुसते.
अहो मावशी, पुन्हा एकदा सांगते, नीट ऐका. आधी 5 ची सफाई करा, नंतर 6 ची फरशी पुसा. लक्षात राहील का?
हो राहील. आधी 5, नंतर 6.